बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि।
शील करुणा करा महिमा तुझा पार, युगंधरा क्रांती वीरा वंदन तुला त्रिवार, विश्व शांतीचा मार्ग जो बुद्धाने दिदला, त्या बुद्धाचा धम्म जगिया वंदनीय ठरला।
Thank you.
जीवन वाटले सिद्धार्थाला कोणी छळीले मुक्या जीवाला देवदत्त मग धावत आला
सिद्धार्थाशी भांडू लागला
गेले दोघे दरबाराला पडला प्रश्न मग न्यायाधीशाला सिद्धार्थाचा नियम ऐकला अश्रू ढाळले गौतमीने अक्रंदन केले मगध देशाच्या राजधानीला पार करूनी गंगा नदीला बिंबिसार या मगध राजाला
मिटवीने लोभापासून दूर राहणे
हवी कशाला दुष्ट कल्पना, व्यर्थ असे ती काम याचना, सत धम्माचे ज्ञान मिळावे शिष्य गणाना तत्व कळावे, दुनिये मधले पाप जळावे, मनी कधी तो द्वेष नसावा, अंतरात ही क्लेश नसावा, दुसऱ्यासाठी देह झिजावा, बुद्धाची अशी मैत्री भावना ठरली जगी महान, म्हणून दुनिया शांती दूताचे करीत असे गुणगान, ज्ञान प्राप्तीने बुद्ध जागले, देवगणांना जेव्हा कळले ब्रह्म संपत्ती धावत वाले, जग बुडण्याचे भय वाटले, ब्रह्म संपत्ती पुढे म्हणाले पा जगत भगवान ग्रासले, उपदेशाची कृपा करावी, रंजलेल्यांची रक्षा करावी, धम्मदेशना सर्वा द्यावी, दुःखी जनांचे तारक व्हावे, सर्व जगाला ज्ञान मिळावे, प्रज्ञावलय हे उंच दिसावे, मगध राज्य बुद्धमय झाले, त्रिरत्नाला शरण गेले, संघाचे महत्व वाढले, सारनाथाला आगमन झाले, परिव्राजक ते पाच भेटले, उपरोधाने हिनवू लागले, बुद्ध तयाच्या समीप आले, प्रथम दर्शनी सर्व विसरले, पाच जणांनी हात जोडले, पीडा यातना त्या क्लेशाचा, विनाशकारी त्या दुःखाचा, मार्ग नसे तो उपभोगाचा, ईश्वर आत्मा व्यर्थ कल्पना, यत्न याग त्या खुळ्या भावना, नको आता त्या झूट वल्गना, भले भले ते लीन जागले, तथागताच्या चरणी कपिल वस्तु कधी सोडली, बघता बघता वर्ष लोटली, पुत्राची ती कीर्ती वाढली, ऐसे समयी कुरुदेशाला भगवान गेले भिक्षाटनाला, लोक म्हणाले भगवंताला, रठ्ठपाल हा एक तरुण, पुरुवीर रा दसरूप वान, तया वाटले भिक्षु होऊन, ज्ञान घेऊन स्वस्त राहणे, शिकवा मजला शील राखणे, समजून घ्यावे माझे म्हणणे, रठ्ठपाल मग त्वरित गेला, माता पित्याने तया अडवले, त्याचे म्हणणे नाही मानले, किती प्रेमाने ध्यास भरला तुला कशाचा मुळी न पटले लोळू लागला धरणी वरती देह आदळला माता पित्याला प्रश्नच पडला दृढता आणि निश्चय त्याचा लाभ मिळाला एकांताचा शोध लागला दर्शाचा
सेवक झाला त्या धम्माचा
वचनबद्ध तो पुरवीर झाला वंदन करू तयार बुद्ध धम्म तो छंद लागला केला बहु प्रयास गौतमाची कीर्ती यशोधरान राहुलाला सोडून किती हा काळ लोटला
किती हे माता पित्याला
भगवंताने विचार केला धम्म देसना मार्ग वळवला आगमन झाले कपिल वस्तूला भगवंताच्या पद कमलाला शुद्धोधनाने थोर पुत्राला प्रणिपात साष्टांग घातला गोंजारी गौतमी तयाला धीर धरूनी राजा बोलला तू अजवर वनवास भोगला सात वर्षाने परत वंशज आहे मी बुद्धाचा तथागताने आज्ञा केली यशोधरेला बोलाविली दुःख मनी ना आवरू शकली कमलाला स्पर्श कराया यशोधरा झुकली बुद्ध पदाला हात लावनी विनय असा चुकली शुद्धोधनाने तिच्या वतीने माफी मागितली कष्ट यातना तिने सोसल्या कथा कथन केली आपल्या पतीने केले जेव्हा तिला कळले तिनेही आपले लांब सोनेरी केस वपन केले सुगंधी द्रव्य आणि अलंकार त्याग तिने केला पतीप्रमाणे कष्ट सोसने मार्ग आरंभिला
बुद्ध अमृत वाणी
भगवंतानी तिच्या गुणाची प्रशंसाच केली पती सारखे ध्येय सरले श्रेष्ठ अशी ठरली। यशोधरेने राहुलाच्या कानी सांगितले, बघ बाळा ते जगत गुरु पिता तुझे आले। राहुल आपल्या पित्या शेजारी जाऊनी बसला, आपण माझे पिता आहात ना असे म्हणू लागला। श्रमण आपली छाया देखील किती गोड आहे, तुमच्या छायेमध्ये राहणे हीच ओढ आहे।
बुद्ध अमृत वाणी
भोजन घेऊन तथागताने आशीर्वाद दिला। राहुल बाळ आपल्या पित्याच्या मागे चालू लागला, कुणी ना त्याला अडवू शकला प्रतिबंध कसला। धन आपले जे जे काही आपण द्यावे मजला। राहुलाने भगवंताला प्रश्न असा केला, त्याच क्षणी तो वारस हक्क राहुलास दिला। चांदी सोने रत्न अलंकार असले धन नव्हते, अध्यात्माचे बहुमोलाचे धन जपले होते।
बुद्ध अमृत वाणी बुद्ध अमृत वाणी
प्रज्ञा करुणाशील शांतीचे विपुल धन घेऊन दीक्षा देऊनी राहुलाचे सुखविले जीवन। भिक्खू संघामध्ये राहुल बसला हर्षमणी झाला, वार्ता कळता राजा शुद्धोधन दुखी बहू झाला। वृद्धपणी तो आम्हा गौतमा सोडून जाऊ नको, अंतिम काळी आता तरी तू तोडून जाऊ नको। कपिल वस्तुचा निरोप घेऊन दूर गेले भगवान, माता पित्याचे अन सकलांचे कंठी आले प्राण।
बुद्ध अमृत वाणी बुद्ध अमृत वाणी बुद्ध अमृत वाणी बुद्ध अमृत वाणी।
भगवंताने उत्तर दिधले, आपले मनोगत मी ओळखले, मी असलो तर पिता वाचतील किती दिवस ते सांगा जगतील। एक दिवस ते निघून जातील, त्या दुःखाचा नाश कराया खऱ्या सुखाची कास धराया। तृष्णावराची ही अवराया, माणूस जन्माला जो येतो त्याच क्षणाला मृत्यू ठरतो। क्षणिक सुखाचे भोग भोगतो, निसर्गाचा हा खेळ आहे, मृत्यू सर्वांना अटळ आहे।
साधना प्रबळ शक्ती
बुद्धाच्या या सद्गुण तर्क शुद्ध त्या महाज्ञानाला महामंत्री ही शरण गेला अपली जागा सोडील परी पुरा मी घरी न येईल
अपमार्गाने सदैव जाईल
महामंत्र्याने परोपरीने विनविले बुद्धास परी न ढळला श्रेष्ठ पुरुष वंदन करुतयास तिथून बुद्ध निघून गेले एके खेडे सत्धम्माते मार्ग पटविले ज्ञानाने अज्ञान पळविले अशा प्रकारे तथागताने केले ठाई ठाई प्रवचने जीवनामध्ये सकल जनाने दीक्षा धम्माची दिली कै काला उपाली नामक त्याना व्याला सुनीत नावाच्या त्या भंग्याला सुमंगल या शेतकऱ्याला हीन दीन त्या सकल जनाला अतिक्षीण त्या महारोग्याला कपिल वस्तूला भेट ती दिधली तथागताला गौतमी वदली आम्हा स्त्रियांची इच्छा जागली गौतम वदले प्रजापतीला परिव्रजाना शक्य तुम्हाला मान्य नाही ते मम संघाला तथागताला आनंद वदला श्री पुरुषामध्ये भेद हा कसला विरोध आपला काशी आला अनुमती बुद्धाने दिधली अष्टशिलेची अट घातली आनंदाने मध्यस्थी केली माता गौतमी हर्षून गेली कैक स्त्रियास भिक्षुणी झाली उपसंपदा तिला मिळाली भगवंताने त्या श्रियान धम्म सांगितला सर्वत्रागे जगती नश्वर मुद्दा पटविला जगी तो श्रेष्ठ मानला महत्व दिले ना कधी स्वतःला चिरंतर हा धम्म टिकावा संस्थापक कुणी नको आफवा माणसासाठी धम्म असावा धम्म असावा साक्षात्कारी कधी नसावा चमत्कारी धम्म नाही विद्या आघोरी धम्म एक हा शोधत आहे पीडित जनाला बोधत आहे तारक सकला बुद्धत आहे मीच तारक असे जगाला ऐसा कधी ना दावा केला जगा सांगे धम्माची गाथा बुद्ध म्हणे मी मार्गदाता मुळीच नामी मोक्षदाता नाही मोक्षाचा माझा दावा रुचेल त्यानेच धम्म हा घ्यावा मार्ग भला तो स्वयं शोधावा
त्याला मोक्ष मिळावा
त्यात नसाव्या जाती पाती सत्य सत्याला म्हणण्यासाठी मार्ग मोक्षाचा सत्याची आहे धम्माचे मर्म सत्याची आहे जीवराचे गुण सत्याची आहे येथे सत्याला थारा आहे सत्यच एक सहारा आहे सत्य एक निवारा आहे भगवंताने शिकवण दिली सकला हितकारी तथागत गौतम महा सर्वा सुखकारी नवलाईता ऐका दाखला कथा सांगतो खरी तुम्हाला क्रूर डाकू तो आता माजला प्राणी अडवी वाट सरूला त्वरित धाडी यम सदनाला बोट तोडू मी बनवी माला गोळी जनता त्रस्तच झाली कैक खेडे तर पोसच पडली एके समयी सावस्तीला प्रकार कळला भगवंताला चिंता पडली तथागताला वेळ होती ती विश्रामाची भगवंताला चिंता तयाची निष्पाप त्या दिन दुबळ्याची सरळ निघाले त्या डाकूच्या मार्गी चालले लोक तयाना विनवू लागले भगवंताने नागी ऐकले तसेच मार्गी चालत गेले डाकूने बुद्धास पाहिले भगवंताच्या पाठी लागला जीवे मारण्या भगवंताला मंदगतीच्या तथागताला मारण्यासाठी अंगुली माला अतिवेगाने धावू लागला दुपार झाली ऊन तापले गरम माती पाय मग त्याला हे कळून चुकले बुद्धाने मग उपदेश केला लीनपदी झाला क्रूर डाकू सेवक झाला बुद्ध चरणाला भगवंताचा भाऊ तुलत नाव तयाते देवदत्त कुटिल धोरणी तो केले त्याला रोष हा त्याचा होता पहिला लाल बुंद क्रोधाने झाला प्राण घातकी प्रयत्न केले परी ते सारे फोलच ठरले भगवंत तीन वेळा वाचले अजात शत्रू चिटोळी आली देव दत्ताने आज्ञा केली बुद्ध बैसले झाडा खाली पुन्हा प्रयत्न आताच केला सरळ गेला राजगृहाला अमीष दाऊन रक्षकाला बढती पदवी देईन म्हटला पगार वाढीव देईन तुम्हाला मोरा बक्षीस देईन म्हणाला नालागिरिया क्रूर हत्तीला या घेऊन बाहेर त्याला गौतम भिक्षेला जर आला नको नको ते आरोप केले, सोंगी ढोंगी म्हणू लागले, कुणी परीक्षा पाहू लागले, हाताने का सूर्य झाकतो, चंद्र कधी का आग वोकतो, कधी का हिमालय बाजू हाटतो, फजी ती पाहून सारी
बिचारी।
दोन दिसाची असे जवानी, असे तिचा मग आले ध्यानी, तथागताची अमृत वाणी, गर्वाचे घर असते खाली, समजून गेली आम्रपाली, बुद्धाला मग शरण आली, ते मंगल ध्यान, सांझ सकाळी ते त्रितरण, बुद्ध भिक्षूला बोलावून, मोठ्या मनाने दिले ते दान, सदा राहावी ती आठवण, अम्रपालीने ते अम्रवन, बुद्धाची ती महती पटली,
ला
आजवर जाता कोणी ना गेला। घरी महानिर्वाण झाले, भिक्खू गण ते रडू लागले, जमिनीवर गडबडा लोळले, वैशाख पुनवे चार रात्रीला प्रज्ञा सूर्याचा अस्त झाला, अंधार साऱ्या जगी पसरला, वस्त्राने मग देह झाकला, रक्षेचे मग हिस्से केले, ठाई ठाई तूप बांधिले, सद्धम्माने विश्व तारिले, ज्या ज्या वेळी कलह माजतो, युद्ध होऊनी अग्नि पेटतो, उपदेश हा ध्यानी येतो, मैत्रा भावना थोर तयांची, महत कल्पना पंचशिलेची, अथांग